पासष्ठ 1665 मुरारबाजी देशपांडे यांचे बलिदान. आता वज्रगडावरूनही तोफांचे हल्ले पुरंदरावर सुरू झाले, पण पुरंदर काही हरत नव्हता. अधूनमधून आपल्या छोट्या छोट्या तुक
सॅम्पल कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू.